नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं हांव अक्षता छत्रे तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. गोंयची फामाद आशिल्ली शिरगांवची जात्रा आयज सावन व्हड उमेदीन सुरू जाल्या. नारी शक्ती वंदन विधेयकाक विरोध केल्ले खातीर काँग्रेस तशेंच इंडिया अलायन्स पार्टनर्स पक्षाचो आयज भाजप महिला मोर्चान निशेध केलो. सरकारान 2023 वर्सांचे बायलांच्या आरक्षण विधेयकाची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी विरोधकांनी केला. भारतीय हवामान खात्यान 20 ते 23 एप्रील या काळात राज्यात पाऊस पडपाचो अदमास उक्तयला. आता पुराय खबरो. पुराय गोंय तशेंच महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांत फामाद आशिल्ली शिरगांवची जात्रा आयज सावन व्हड उमेदीन सुरू जाल्या. भाविक आयज मंगळारा 21 एप्रील ते शेनवारा 26 एप्रील 2024 हे 5 दीस ही शिरगांवची जात्रा व्हडा उमेदीन आणि भक्तिभावान मनयतले. हे निमतान आयज सकाळ सावन देवीच्या धोणांनी तशेंच भक्तगणांनी देवळांत येवन देवीचे दर्शन घेतले. जात्रा सुरळीत जावची हे खातीर शिरगांव देवस्थान समिती तशेंच सरकारी प्रशासनान खूब तयारी केल्या. शिरगांव जत्रेच्या निमतान सुमार 1000 पोलीस आणि 400 होमगार्ड हांची व्यवस्था केल्ली असा. देवीचे आदिस्थान ते मंदिर वाठारांत 100 CCTV कॅमेरे बसयल्यात. जिल्होधिकारी दिवचलचे मामलेदार उपजिल्होधिकारी जत्रेच्या बंदोबस्ता खातीर शिरगांवान हाजीर रावल्यात. देवीची जात्रा भक्तिभावान आणि कसल्याच अडचणीशिवाय संपन्न जावची हे खातीर पोलीस प्रशासन, उजो पालोवपी दळ, येरादारी खातें, भलायकी खातें, उदक पुरवण खातें, शिरगांव पंचायत तशेंच हेर सगळी सरकारी यंत्रणा सज्ज आसात. धोणांक तशेंच देवीच्या भक्तांक व्यवस्थीत दर्शन मेळचें हे खातीर नियोजनबद्ध व्यवस्था केल्या. मजगती मोठ्या उमेदीन आणि भक्तिभावान आयज दनपारा देवीची चिरा वाजत गाजत मुड्डेर आशिल्ल्या देवीच्या अधिस्थानार व्हरपाक आयली. या वेळार श्री लयराई माता की जय या जयघोषांनी वातावरण भरले. सकाळी गोंय राज्याचे मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भलायकी मंत्री विश्वजीत राणे तशेंच सामाजिक फुडाऱ्यांनी शिरगांव देवळांत येवन देवीचे दर्शन घेतले. फाल्यां म्हळ्यार 22 तारखेक फांतोडेर देवीचे अग्निदिव्य जातले. उपरांत 4 दीस शेनवारा 26 एप्रील मेरेन देवीची कौलां जातली आनी शेनवारा राती देवी परत मंदिरांत वचपाचो सुवाळो जातलो. भारतीय जनता पक्ष महिला मोर्चान आयज पणजेच्या भाजप मुख्यालय ते काँग्रेस भवना मेरेन जन आक्रोश महिला पदयात्रा काढून नारी शक्ती वंदन विधेयकाक विरोध केल्ले खातीर काँग्रेस तशेंच इंडिया अलायन्स पार्टनर्स पक्षांचो निषेध केलो. ह्या वेळार मुखेलमंत्री दोतर प्रमोद सावंत, भाजप गोयचे प्रदेशाध्यक्ष दामोदर नाईक, भाजपाची फुडारी सुलक्षणा सावंत, महिला मोर्चा अध्यक्षा सुवर्णा तेंडुलकर, आमदार देविया राणे, दिलायला लोबो तशेंच भाजप महिला मोर्चाच्यो वांगडी हाजीर आशिल्ल्यो. हे वेळार उलोवप करताना काँग्रेस आणि इंडिया अलायन्स हे बायलां विरोधी आसात असो आरोप करीत भाजपाची फुडारी सुलक्षणा सावंत हांणी म्हळें,
आयज 30 वर्सांचे स्वप्न आमचे पुराय जावपाचे आशिल्ले. म्हाका दिसता काँग्रेस पक्ष जो सांगता की आपूण खूब जुनो पक्ष आसा आणि जाप दिवपाची गरज आसा आणि आयज 50% पॉप्युलेशन जे आसा हे तुमच्या कडेन मागता की आमकां उजो हक्क दिया. 2023 आमी पळयता की आरक्षण बील पास जाले, पण 2026 जेन्ना आमकां दिसले जे इम्प्लिमेंटेशन 2029 जाता तेन्ना हेंच्या पाया सकयली जमीन हारली.
आरक्षण विधेयक राज्यसभेन संमत झाले हे सगळ्यांक खबर असा. सध्याच्या 543 जागा भितर ताची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी विरोधकांनी केल्या. तशेंच सरकारान हे विधेयक मुखार हाडल्यार सगळ्या विरोधी पक्षांक तेको दितले अशें सांगून हे विधेयक संसदेन कित्याक मांडना असो प्रश्न काँग्रेसीची प्रभारी अंजली निंबाळकर हांणी पणजे काँग्रेस भवनांत घेतिल्ल्या पत्रकार परिशदे वेळार प्रश्न केलो. जनगणनेच्या आदाराचेर बायलांचे आरक्षण चालीक लावचें अशें गोंय काँग्रेस प्रभारी अंजली निंबाळकर हांणी म्हळां.
देना चाह रहे हो तो जो 543 सीटें है उसपे आप वुमेन रिजर्वेशन क्यों नहीं दे रहे, उसमें आप नारी सम्मान दे दो. आप सभी को पता है 2023 में ये बिल राज्यसभा में पास हुआ था. हमारा यही कहना है कि उसी बिल को आप इसी वक्त लागू कर दीजिए. विद इन दैट 543 रिजर्वेशन आप रिजर्वेशन महिलाओं को दे दीजिए.
ब्रो तुम्हें आकाशवाणी वाल्यान ऐकता.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
मांद्रेच्या आमदारांच्या 45व्या वाढदिवसानिमित्तान उदरगत मांद्रे संस्थेवतीन 28 एप्रिलाक व्हड भलायकी तपासणी शिबिराचे आयोजन सकाळी 8 केला. हे शिबीर पुरायपणान फुकट आसतले. KLES डॉ प्रभाकर कोरे हॉस्पिटल, मेडिकल रिसर्च सेंटर, गोय मेडिकल कॉलेज आणि भलायकी सेवा संचालनालय यांच्या जोडपावलान हे शिबीर जातले. शिबिराची नोंदणी प्रक्रिया सकाळी 7:30 सुरू जातली. हे शिबीर तुये हांगच्या सरकारी हॉस्पिटल आणि संशोधन केंद्र हांगा जातले. हे शिबिरावरवी अवयव प्रत्यारोपण, कॅन्सर तपासणी, काळीज आणि मेंदू संबंधित उपचार, गोडेमुताचे दुयेस, छाती आणि श्वसन रोग, मूत्रविज्ञान आणि नेफ्रोलॉजी, ऑर्थोपेडिक्स, कान, नाक आणि गळो, दात आणि डोळ्याची तपासणी जातली. त्वचारोग, कॅन्सर, प्रसूती आणि स्त्रीरोग, बालरोग, BP, ECG, इको आणि रगत साखर चाचणी, फुकट दात तपासणी, तसेच वखदांचे सुद्धा फुकट वाटप जातले. शिबिरात वाटो घेऊपी मांद्रेवासियांनी दीनदयाळ स्वास्थ्य सेवा योजण, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजण कार्ड हाडप गरजेचे असा. हे शिवाय आधार कार्डाची वा रेशन कार्डाची फोटोकॉपी हाडून दिवची, उपचारा घेतना तोंडांक मास्क घालचे असे आयोजकांनी कळीत केला. खांडोळा हांगच्या श्री शांतादुर्गा देवस्थान पंचायत देवळातल्या श्री दुर्गा देवी नवदुर्गा देवळा मुखार संरक्षण भिंत आणि रंगमंच बांधकामाची सुरुवात आमदार गोविंद गावडे हांच्या हस्तुकी झाली. देऊळ हे एकचारीचे प्रतीक आणि हांगा वेगवेगळे धार्मिक, सांस्कृतिक तसेच सामाजिक कार्यक्रम सातत्यान आयोजित करतात असे आमदार गावडे हांनी ह्या वेळार सांगले. देवळांत जावपी कार्यक्रमांक योग्य सुविधा मेळच्यो आणि देवस्थान परिसर सुशोभित जावचो देखून संरक्षण भिंत आणि रंगमंच उभारपाचो निर्णय घेतला असे मंत्री आमदार गोविंद गावडे हांनी सांगले. हवामान. भारतीय हवामान खात्यान 20-23 एप्रिल ह्या काळात राज्यात पाऊस पडपाची शक्यताय व्यक्त केला. तसेच राज्यात सध्या गरमेचे दिस सुरू झाले असून लोकांनी खास करून जाणटे आणि भुरग्यांनी गरमीच्या उबाळापासून त्रास जावचे न्हय म्हणून काळजी घेऊपाचो सल्लो भलायकी सेवा खात्यान दिला. उष्णतायेच्या खरसाणेक लागून हीट स्ट्रोक येवप तसेच हेर त्रास जावपाची शक्यताय असा. गरमेच्या उबाळापासून बचाव करपा खातीर हलक्या वजनाचे, हलक्या रंगाचे आणि सदळ कपडे घालचे. घरान आणि खास करून रांदपाच्या कुडीन हवा खेळटी उरप या खातीर दारां आणि जनेलां उक्ती दवरची. दनपारच्या बरार जनेलाक कर्टन, कपडो वा बेडशीट लावचे. हायड्रेशन टाळपा खातीर भरपूर उदक, फळांचो ज्यूस, ताक, लस्सी वा हेर पातळ द्रव्यां पिवची. वताक वा गरमेच्या वातावरणाक शारिरीक त्रासाचे चड काम करप टाळचे. पणजेच्या दूरदर्शन केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी पॅनला खातीर निवड प्रक्रिया सुरू झाला. संपादकीय सहाय्यक, वृत्त निवेदक, CG संचालक आणि वेब असिस्टंट या 4 पदांखातीर अर्ज मागेल्यात. संपादकीय सहाय्यकाची पिराय 25-50 वर्सां भितर आसप गरजेचे असा. तसेच मान्यताय मेळिल्ल्या विद्यापीठाकडल्यान पत्रकारितेन पदवी वा डिप्लोमा सयत 3 वर्सांचो अणभव गरजेचो असा. वृत्त निवेदकाच्या पदा खातीर अर्ज करपी उमेदवाराची पिराय 25-50 वर्सां भितर आसपाक जाय. अर्ज करपी मनशा लागी पदवी तशेंच कोंकणी भाषेचे ज्ञान आसप गरजेचे. CG संचालक या पदा खातीर अर्ज करपी उमेदवाराची पिराय 21-50 वर्सां आसपाक जाय. उमेदवाराचे शिक्षण 12वी मेरेन जाल्ले आसून ताका कॉम्प्युटराचे ज्ञान आसप गरजेचे. वेब असिस्टंट या पदा खातीर अर्ज करपी अर्जदाराची पिराय 21-50 वर्सां आसची. पत्रकारितेन पदवी तसेच दृश्य श्राव्य माध्यमांचा अनुभव, नव्या माध्यम पद्धतीचा अनुभव गरजेचो ठरतलो. या पदांखातीर अर्ज करपाची निमाणी तारीख 30 एप्रिल 2024 अशी असा. खेळ. IPL क्रिकेट सर्तीन आयज सांजवेळार 7:30 हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमार सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या पंगडामध्ये सामनो जातलो. आता खबरो सोपोवपाच्या पहिली परतून एक फावट मुखेल खबरो. गोयची फामाद आशिल्ली शिरगावची जात्रा आयज सावन व्हड उमेदीन सुरू जाला. नारी शक्ती वंदन विधेयकाका विरोध केल्ले खातीर काँग्रेस तशेंच इंडिया अलायन्स पार्टनर्स पक्षाचो आयज भाजप महिला मोर्चान निषेध केलो. सरकारान 2023 वर्षाचे बायलांच्या आरक्षण विधेयकाची बेगोबेग अंमलबजावणी करची अशी मागणी विरोधकांनी केल्या. भारतीय हवामान खात्यान 20-23 एप्रील या काळान राज्यात पाऊस पडपाचो अदमास उक्तयला. इतल्यान हे खबरापत्र सोपले. आमचे मुखावेले खबरापत्र फाल्यां सकाळी आयकयात 7:25 मिनटांचेर. नमस्कार.